नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी संबंधित स्थळांचा विकास करून त्यांच्या कार्याची प्रेरणा आपण घेत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथं आज छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. ही स्थळं आहेत म्हणून आपल्यामध्ये स्वाभिमान असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी या स्थळांच्या विकासासंबंधी माहिती दिली. ते म्हणाले,
छत्रपती शिवरायांचे जे 12 किल्ले आहेत त्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्को कडनं मान्यता मिळवून घेण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. ज्या ठिकाणी सरदेसाईंच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी राजांना कपटानं अटक करण्यात आली त्या संगमेश्वरचा वाडा देखील अतिशय चांगलं स्मारक आपण करणार आहोत. वडू आणि तुळापूरला तर आपण ते करतोच आहोत. आणि यासोबत उत्तर प्रदेशच्या सरकारला आम्ही विनंती केलेली आहे की आग्र्याला ज्या कोठीमध्ये छत्रपती शिवरायांना कैद केलं होतं तीही आम्हाला महाराष्ट्र सरकारला स्मारक म्हणून विकसित करण्याकरता द्यावी आणि त्याकरताही बजेटमध्ये तरतूद केली आहे.
या मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा देण्याची घोषणा करतानाच मुख्यमंत्र्यांनी या मंदिराच्या विकासासाठी शासनाकडून सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. तिथीनुसार शिवजयंती आज राज्यात ठिकठिकाणी साजरी करण्यात येत आहे. या निमित्तानं शिवनेरीसह विविध गड किल्ल्यांवर शिवभक्तांकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या 45 फुटी पुतळ्याचं अनावरण करत त्यांना अभिवादन केलं. नागपूर शहरात महाल परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं पंचामृतानं अभिषेक करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी ढोलताशाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. विधानसभेत आज अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर दिलं. अर्थसंकल्पावर विरोधकांनी केलेल्या आरोपांचं त्यांनी खंडन केलं. शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाचा रोडमॅप मांडणारा हा अर्थसंकल्प असल्याचं ते म्हणाले. मागच्या 2.5 वर्षात राज्य झपाट्यानं पुढे गेलं असल्याचं पवार यांनी नमूद केलं. भारतीय कापूस महामंडळ CCI मार्फत सुरू असलेली कापूस खरेदी पारदर्शकपणे व्हावी यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. CCIने लांब धाग्याच्या कापसाला 7521 रुपये हमीभाव दिला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. अन्न आणि औषध प्रशासन विभागातली 153 रिक्त पदं येत्या महिनाभरात भरली जातील अशी माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. यासंदर्भात भीमराव तापकीर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुघल शासक औरंगजेब याच्याशी तुलना केल्याचा भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत निषेध केला. हा महाराष्ट्राचा अपमान असून सपकाळ यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी दरेकर यांनी केली. यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं सभापती राम शिंदे यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आज संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी यांना उमेदवारी दिली आहे तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी हे आज अर्ज भरणार आहेत. विधान परिषदेतले 5 सदस्य विधानसभेवर निवडून आल्यानं ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी 27 मार्च रोजी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या पुरस्कारप्राप्त शेतकऱ्याच्या आत्महत्येला सरकारला जबाबदार धरत विरोधकांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली. या शेतकऱ्याने पाण्यासाठी जीव दिला यामुळे शेतकऱ्यांना पुरस्कार नको आणि पाणी द्या अशी मागणी विरोधकांनी केली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार कैलास पाटील आणि इतर आमदार उपस्थित होते. नाविन्यपूर्ण 5G संचालित तंत्रज्ञानाच्या विकासाला गती देण्याच्या उद्देशानं दूरसंचार विभागानं 5G इनोव्हेशन हॅकेथॉन 2025 घोषणा केली आहे. या उपक्रमात प्रसारण, आरोग्य, कृषी, औद्योगिक क्षेत्रातील विद्यार्थी आणि स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांच्या 5G तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या नवोपक्रमांना प्रोत्साहित केलं जाईल. राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी शासकीय योजनांचा सांगली जिल्ह्यात प्रचार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचं उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आलं. या चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या जवळपास 220 गावात कल्याणकारी शासकीय योजनांची प्रचार प्रसिद्धी केली जाणार आहे. या चित्ररथावर विविध शासकीय योजनांचे फलक तसंच ध्वनिफितीच्या माध्यमातून नागरिकांचं लक्ष वेधून त्यांना माहिती दिली जाणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10